आपल्याला भूत भूताळ्या आपल्याला हैरान नाही करत, आपले रिवाज विषय सांगून दाखवा अशी कामा मग एजे लिदे थोडा टाईम मग कदाच पवित्र आत्म आपल्यांचा संगत सोडून जातोय। तहा घडी घडी तो पोतेचा खराब कार्य चालू राखवतोय ने आपल्याला खरी मदत जड नाही। माझ्या दोस्तार जे आपल्याला खरे खरी बेस्ट मदत करू शकतात त्याची मी गवस करेल आहे, ते मला मिळून गेलत शैतानच्या हातातून सोडवायसाठी आपले जवळ आलाय। त्याचा नाव इसू आहे, तो मोठ्या मनी मोठा महान शक्तिवान प्रभूचा पोरे आहे। खराब दुष्ट आत्मा जे लोकांना आपदा पाडतोय त्याला जिताय, आकोस मनी घ्या, प्रभू इसू पासे शक्ती ताकात आहे। ईश्वरतून आपले वायल पडून गेलोय, ओढ्यानच असं खराब तत्व आपल्याला दुःख देतात। आपले पापांसाठीच आपले बदी ईश्वरतून वायल पडून गेलोय, ईश्वरतून वायल हुवत आपले हाचा जीवन जीवन नाही सकजन। कसे का हाचा जीवन तर खाली ईश्वरच्या समुखच आपल्याला जडत आहे। जे ईसूल खरे दीर्घकाळ प्रार्थना करील ने विश्वास करील तो कायमसाठी स्वर्गमनी जाईल ने तो कायम जीवन द्यायला आला। ईश्वर आपल्याला पोतेच्या चोपडीतून वाचून सांगतोय का जे ईसू मनी मानील त्याला जे लांबा जीवन अनंत जीवन जडील। जे ईसूल सोडील त्यावर ईश्वरचा कोई जातचा आशीर्वाद नाही जडील। जहां तो मरतोय तहा शैतानच्या नरक मनी भोगवाय त्याचा जीव नरक मनी जातोय, पण बेस जीवन अनंत जीवन तर खाली स्वर्ग मनीच राहत आहे। हे जीवन ईसू ख्रिस्त पासूनच मिळत आहे, ते जे मांगली करून जाव तहा ईश्वर बेस जीवन ने नवा जीवन दिल। अशी कोठो जागा नाही मळ का जठून ईसू हे जीवन तुम्हाला देऊन सकत असा जीवन तुम्हाला मिळ तो सांगतोय का माझे समुख या तुम्ही भंगेलने भार उचकून तुम्ही दुखी आहा, मी तुम्हाला आराम शांती आनंद दिन। हे नवा जीवन ईसू तुम्हाला कसा करून देऊन सकील ते तुम्ही जाणाय मांगता। ईसूना खुद पोतेचा जीवन बलिदान मनी दिला, त्या पण आपले बद्यांचे पापांचे साठी पोतेना जीवन बलिदान केला। वदस नंबर पोतेना बलिदान देऊन ने मरून ने पाप समा करून पवित्र इष्ट रूप मनी पोते ईसू बनला। ईसू मनी श्रद्धा राखा तो मग तुम्हाला आनंद शांती दिलच। भगत माणसा तुम्हाला पवित्र जीवन आनंद का शांती कोई दिस देऊ शकतील नाही। आता ईसू मनीच विश्वास भरोसा राखा, खराब कर्मतून पास फिरा ने एक चोखे दिल ना त्याचे नियमचा पुरेपुरा पालन करा, त्याची प्रार्थना करा ने त्याला सांगा हे प्रभू मला पापातून बचवून घे ने मला माफ कर, मी ईसूचे नियम प्रमाणे चालाय मी विचार करू तुही। आमीन। तुम्ही कशी कहा चला जीवनची कोड्याक अगत्याच्या जरूरचे विषय आपले हरे राहून गोठी करू। आपले जाणतोय का हे जीवन खूप तुका आहे, समय येईल आपले मरण पामू तुही, परंतु मरू मग काय बनू आपले कुठो जाव। बदी लोका हे गोठी विषय जाणत नाही, हाचा प्रभू काय सांगतोय ते आपले बदेही ऐकाय पाहिजे वळण आपले भविष्यासाठी आपले तयार होऊन सकू। हाचा प्रभूना दुनिया बनावली ने हारी एमनी बदी वस्तू बनावली।